अथ श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्यायः। ॐ श्री गणेशाय नमः। जय जय अज अजिता सर्वेश्वरा हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा दीनबंधु पाहि मा। तुझ्या वशील्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण। कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मड्याते। सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा रसभरीत आतला गावा टरफला ते महत्व आणि। तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी पापताप दैन्यवारी हेच आहे मागणे। मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघून। तेणे वंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली। गुण लागे अन्न पाणी समर्थांचा ध्यास मनी। नहाले दृष्टी पासोनी गजाननाचे रूपते। जिकडे पाहावे तिकडे वास हो लागला त्यांचा खास। याचे नाव श्रोते ध्यास उद्या नसती पोरचेष्टा। चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करी साची। तैसी वंकटलालाची स्थिती झाली विभूद हो। हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठे तया। वडिलांपासी बोलावया छाती त्याची होईना। ऐशारिती चित्ती भले विचारांचे काहूर झाले। शेगाव अवघे धुंडाळिले परीन पत्ता लागला। घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती। बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ। चिचिटी उत्साह दिसेना वदिनी दिसे म्लानपणा। ऐशा असह्ययातना होती कशाच्या सांग मज। तू पोर्या तरणा ज्वान नाही कशाची तुला वाण। ऐसे साच असोन चिंता तूर दिसतोसी। किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांग आधी। चोरून पुत्र ठेवीन कधी गोष्ट कोणती पित्याला। काही तरी सांगून केले पित्याचे समाधान। पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी। बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी। घरी होती जमेदारी परी अभिमान नसे तयाचा। ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत। बंकटलालाने इत्यंभूत हकीकत त्यांना निवेदिली। ते बोलले वंकटलालाला तुझा वृत्तांत मी ऐकिला। तू जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणी तरी। योग्या वाचुनी ऐशा क्रिया मिळतीन कोठे पहावया। पूर्वसुकृता वासोनिया होणे दर्शन अशांचे। तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य। भेटता ते तुझला गुण ने मलाही दर्शन। ऐशा स्थितीत दिवस चार गेले निघून साचार। बंकटलालासी तीळ भर विसरण पडे तयाचा। गोविंद वा टाकडी कर होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होतसे। लौकिक त्यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात, ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी। शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी, धावो लागल्या नर नारी कीर्तन एकाया कारणे। बंकटलाल ही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला, मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे। हा शिंपी पितांबर भोळ्या भाविक होता फार, त्यासी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला। दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले फरसावरी तेढवा। मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून, जेवी द्रव्य घटा ते पाहून कृपण जाया पापोनी। वाचात काते स्वाती घन वा मोरासी मेघ दर्शन, किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे। तैसे उभयतांसी झाले दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले काही आणू का खावया। महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून। बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी, आणून ठेवली हातावरी तया योगेश्वराच्या। चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ, जा जाऊनि ओढ्या प्रत तुम्बा भरून आण पाणी। पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्प सदया, पाण्यात तुम्बा बुडवावया बुडी नाही अवसर। इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी, तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिणाच्या योग्य ते। मर्जी असल्या दुसरी कडून पाणी आणि तो तुंबा भरून, तई बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको। नाल्याचेच आण पाणी आत तुंबा उडवून, उगीच ओंजडी ओंजडीनी तुंब्यात पाणी भरू नको। तुंबा घेऊन पितांबर तत्काळ गेला नाल्यावर, तुंबा भरेल ऐसे नीर कोठेन त्याने पाहिले। तळवे पदाचे भिजतील इतुकेच तेथे होते जल, करून हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे। ऐसी झाली आडविहीर चिंतावला पितांबर, हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला। तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ, तो बुडे तेथ तेथ खडगा पडून ओढ्याला। नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान, आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला। तो म्हणे ही ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची सात शक्ती संशय येथे धरणे नको। तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सान्निध्याला, त्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर। बंकट लाला सी सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे माळिणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतो सका काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण ते एकता समाधान बंकट लालास झाले बहु सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांवरी दुदंडी तांब्याचे खडकू दुदंडी व्याघ्रांवरी ही मुसलमानी नाणी सारी चालत होती व्यवहारी तयावर वराड प्रांतात पैशा प्रति पाहून महाराज बोलले हासोन काय व्यापारी समजून मला तू हे अर्पिसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी रहा तसे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्ताते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसोन कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद मुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणासी भागवताचा घेतला होता एक साचा श्लोक एकादश स्कंधाचा हंस गीता मधील बुवांनी पूर्वार्ध विशद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले ते एकोण घोटाळले गोविंद बुवा मनात हा उत्तरार्ध बदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जात्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास बंकट लाल पीतांबर आणिक मंडळी निघाली इतर समर्थांसी साचार कीर्तनासी आणावया केली विनंती अवघ्यांनी श्रोते अतिविनयानी परी बसल्या जागे पासोनी मुळीन महाराज हलले हो गोविंद बुवा अखेर येवोन जोडीते झाली कर कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर धन्यवाचून मंदिर शून्य साच समर्थ पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज दिले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदालव मात्र तो इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरी व्यापिले आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्टका जे जे जयाने सांगावे ते ते तयाने आचरावे शब्द छलासी न करावे साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथे कर्याची रीत ऐसी बरवी नवे गोविंदा पोट भर्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गरजून अवघ्या बोलले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न ही त्या सांभाळा। हीन शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथे आले साक्षात हे पांडुरंग। यांची तरतूद ठेवावी सेवा याची करावी, यांची आज्ञा मानावी वेदवाक्या परी हो। तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून, अनायसे हे निदान जोडले त्या दवडू नका। कीर्तन अवघे सांग झाले लोक आपल्या घरा गेले, बंकटलाल घरी आले चित्ती हर्षमाईना। आपल्या सन्माननीय पित्यासी हकीकत कथली प्रेमीसी, बाबा आपल्या घरासी गजानन आणा हो। पुत्रांनी जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले, आणि प्रेमे ऐसे बदले तूच ये त्या घेऊन। पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षे अती, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया। पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाचे समयाला। दिनपती अस्ता गेला इकडे बोध सूर्य उदेला, माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने। गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास, समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या। त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात, वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदी। दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी, अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा। पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी, नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले। आणि विनविले जोडोन हात काही भोजन करा येत, तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आलाया। शिव आराधना प्रदोष काली घडेल तो भाग्यशाली, ऐसी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या। ऐसे म्हणून आणले बिल्वपत्र तात्काळ भले, समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी। करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून, परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा। स्वयंपाक होई पर्यंत हे न थांबले जरी येत, तरी प्रदोष काली पार्वतीकांत गेला उपासी घरातून। त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडले जड, जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया। विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवून तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या। ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत। मी शिळे आवर्जून त्यास घालीत नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे। चिंतल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी, आणो न ठेविले समोरी तबग एक समर्थांचा। पुर्या बदाम खारका कीडी मुसंबी मुळे देखा, भाला प्रति लाविला बुक्का कंठिरातिला पुष्पहार। गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते, जे जे पडेल पात्राते तेथे खाती भराभर। उदरी सुमारे तीन शेर अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज। बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांसी, घातले असे अतिहर्षी तो न थाट वर्णवे। घागरे सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचार, पाणी घालती नारी नर मन मानेल ऐशारिती। कुणी शिके काई लाविती कुणी साबण घेऊनी हाती, समर्थाते घासिती पदकमळ आवडिले। कोणी दवना कोणी हीना कोणी चमेली तेल जाणा, कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते। अंगराग नाना परी त्याचे वर्णन कोण करी, पंकटलालाचिया घरी उणे नव्हते कशाचे ते। स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला, अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी। भाली गंध केशरी गळ्यात हार नाना परी, कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर। नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे, भाग्यता वंकटलालाचे खचित आले उदयाला। ते वंकटलालाचे घर झाले द्वारका साचार, तया दिनी सोमवार वार शिवाचा होता। अवघ्या मंडळींनी आपले मनोरथ ते पूर्ण केले, एक मात्र त्यातून उरले इच्छा राम शेटजी। हा चुलत बंधू वंकटाचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले। आज आहे सोमवार मसी उपास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की। त्यांची पूजा अस्तमानी यथा सांग करोनी, करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे। तो झाला अस्तमान मावळला से नारायण, इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी। पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन, त्यांचे केले पूजन परम प्रेमे करोनी। आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी, आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे। आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न, आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया। अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला, तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून। जनकुतूहल दृष्टीनी पाहू लागले तयास्थानी, इच्छा राम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत। आंबे मुहर तांदळाचा दोन मुदी भात साचा, नानाविध पक्वान्नाचा थाट केला तयाने। जिलबी राघवदास मोती चूर करंजा अनारसे घीवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्था पुढे आणून ठेवला इच्छा रामाने पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या खाहे आता अवघे अन्न अघोऱ्यान करी अवमान पाहू आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले पात्रीन काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे खणाणून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली ऐशीच गोष्ट होती केली श्रीरामदासे एकदा खिरीची झाली वासना रामदासाची आमना तिची खोड मोडण्या जाणा आकंठ खीर प्याले की उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासने श्री जिंकावया तैसे लोकाग्रहाला घालावयाशी शीघ्र आळा हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असूनिया सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थे येथे केले लोकांलागी सुचविले आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई असो उलटी झाल्यावरी जागा केली साफ सारी नेवून बैसविले पहिल्या परी स्थान घालून महाराजा नरनारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी भजनाची आमिषानी गणगणगणात बोते हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला जो स्वयमेव ब्रह्म झाला नाव रूप कोठून त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास अस्थिभाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदान वर्णने काही त्याची उपमा त्यालाच असे आषाढीसी पंढरपूर वासिंहस्ती गोदा तीर वा कुंभ मेळ्यासी साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदा तीर आनंद हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदनराऊळ वंकटाचे। जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला, सूर्याची या प्रकाशाला अवघीच आहे सारखे। नित्ययात्रा नवी येई समाराधना होती पाही, त्याते वाणिता शेषही थकून जाईल निःसंशय। तेथे माझा पाड कोण मी कीटका समान, अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा। समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया, अगाध त्यांचे चरित्र गाया मज पावरा मती नसे। कधी करावे मंगलस्नान कधी हाळात जाऊन, कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे। त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एक साचा, प्रकार वायूच्या गतीचा नाही ठरविता कोणासी। चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्या वरी, नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक। असो आता पुढील अध्याया भाव ठेवा एकावया, आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो। हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकान प्रत, हेच विनवी जोडो न हात दासगणु ईशाते। शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु। इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्यायः। ओम।